अम्बा परिसल सिंहासनी हो, परिसल सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापना की करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवुनी हो, रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा, उदो कारे गर्जति काय महिमा वर्णू तिचा हो, महिमा वर्णू तिचा हो, तृतीयेचे दिवशी मिळती चौसष्ठ योगिनी हो, चौसष्ठ योगिनी हो, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची ती जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरूनी हो, शेंदूर भरूनी हो, उदो कारे गरजति सकळ चामुंडा मिळूनी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा, उदो कारे गरजति काय महिमा वर्णू तिचा हो, महिमा वर्णू तिचा हो, येथे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो, शृंगार मांडिला, मळवट पात्र चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, हार मुक्ता फळा, कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो, पितांबर पिवळा, अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो, सुंदर दिसे लीला, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा, उदो कारे गरजति काय महिमा वर्णू तिचा हो, महिमा वर्णू तिचा हो, चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतकरणी हो, पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मन मोहिनी हो, मन मोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते एकी लोटांगणी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा, उदो कारे गरजति काय महिमा वर्णू तिचा हो, महिमा वर्णू तिचा हो, पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगलिता हो, उपांगलिता हो, अर्घपाद्य पूजने तुझला भवानी स्तविता हो, रात्रीचे समयी करी ती जागरण हरी कथा हो, जागरण हरी कथा, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो, सद्भावे क्रीडता, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा, उदो कारे गरजति काय महिमा वर्णू तिचा हो, महिमा वर्णू तिचा हो, षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, आनंद वर्तला, घेऊन दिवक्या हस्ती हर्षी गोंधळ घातला हो, गोंधळ घातला, कौडी एक अर्पित देसी हार मुक्ता फळा हो, हार मुक्ता फळा, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो, झाली भक्त कुळा, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा, उदो कारे गरजति काय महिमा वर्णू तिचा हो, महिमा वर्णू तिचा हो, सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो, गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, पुष्पे नाना परी हो, गाई हुई शेवन की पूजा ऐसे भी कर रही हो, ऐसे भी कर रही हो। सप्त संकटि पड़ता घेलुन केसीवर से भरी हो, केसीवर से भरी हो। उदो बोला उदो अम्बा बाई माऊ बिचाओ, अम्बा बाई माऊ बिचा। उदो तारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो। अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, नारायणी हो। सह्याद्री पर्वती पाहिली इथे जगज्जननी हो। मन माझे मोहिल शरण आलो तुझ लागुनी हो, शरण आलो तुझ लागुनी। स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा। उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो। नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणी हो, नव दिवसांचे पारणी हो। सप्तशती जप हो महावने सद्भक्ती ते करुणी हो। क्षेत्रसान्ने नैवेद्यास्ती अर्पियली भोजनी हो, अर्पियली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे त्वा करुणी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा। उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो। दशमीच्या दिवशी अंबा निघेसी मुल्लंघनी हो, निघेसी मुल्लंघनी हो। सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबित्वा करुणी हो। शुंभन शुंभादिक राक्षसा किती मारसी रणी हो, किती मारसी रणी हो। चित्रा रामदासा आश्रय तुझला तो चरणी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा। उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो, अंबा बाई माऊलीचा। उदो कारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो।